लहानपणी माझी आजी मला एक 7 वारांची कहाणी सांगत असे. सोमवारची कहाणी, मंगळवारची कहाणी, बुधवारची कहाणी. आज मी आपल्याला एक रविवारची कहाणी सांगणार आहे. हे आमचं घर, आमचं म्हणजे हे आमच्या सासऱ्यांचं, भर गिरगावातला राहता बंगला आणि पलीकडे 4-5 चाळी आहेत. राजारामाच्या चाळी म्हणतात त्याला, राजारामाच्या चाळी.
सर राजाराम
म्हणजे आमच्या इथे आजोबा. फार कर्तबगार माणूस, म्हणजे इंग्रजाचं राज्य टिकवून धरण्यासाठी ज्या काही लोकांनी एक विलक्षण मेहनत केली होती ना, त्यातले एक होते. चांगल्यापैकी वकील होते, म्हणजे त्यांची अशील त्यांना चांदीच्या ताटातून चांदीचे रुपये आणून देत असत. पुढे ही चांदी त्यांच्या चिरंजीवांनी म्हणजे आमच्या सासऱ्यांनी आटवली. आणि मग मलबार हिलवरचा बंगला, वाळकेश्वरवरच्या वाड्या आणि ते स्वतः एवढं सगळं गेलं. आणि हा गिरगावातला बंगला आणि 2-4 चाळी तिकडे राहिलेले आहे. हा आमचा हॉल, हा बाहेरून आत यायचा दरवाजा, म्हणजे आतून बाहेर जाता येतं असं काही नाही आहे. नंतर इकडे स्वयंपाकघर आहे, इकडे देवघर आहे, इकडे 4-5 खोल्या आहे. चांगली प्रशस्त जागा आहे. शिवाय घर जावई असल्यामुळे बिनभाड्याच्या घरात राहतो. हा सर साहेबांचा पोर्ट्रेट.
सर राजाराम, मिशाबिशा काय जोर आहे.
हे सर राजाराम, त्या लेडी राजाराम, त्यांचे सासरे, त्या सासूबाई लटकलेत आता आरामात भिंतीवरती. यांच्या एकुलत्या एका मुलीचा मी नवरा. तशी म्हणजे मला बँकेत नोकरी विक्री आहे, कारण आमच्या चाळीमध्ये जितकी माणसं आणि त्यांची मुलं बाळ राहतात ना, तितके रुपये भाडं काही दर आम्हाला मिळत नसतं. कारण सगळी मंडळी ना अगदी कशी म्हणजे अगदी घरच्यासारखी राहतात. पिढी ज्या इथे म्हणजे प्रत्येक गोष्टीला परंपरा आहे बरं का. ही वर्तमानपत्र आहेत ना, ही वर्तमानपत्र रविवारी सकाळी वाचायला मिळायचं काय आमच्या नशिबात नाही आहे कधीच.
टाइम झाला का हो वाचून? अरे वा, केसरी वाटतं. अल्जेरियाचा प्रश्न चिघळला काय? काय प्रकृती वगैरे ठीक आहे ना?
हे आप्पा वागळे, त्यांचे वडील दादा वागळे आणि आजोबा बाप्पा वागळे, आमचे पिढीजात भाडेगुरु. गेल्या 3 पिढ्या आमच्या घरातला टाइम जसाच वाचत आलेले आहेत. आणि काय प्रकृती वगैरे ठीक आहे ना हा प्रश्न सुद्धा असाच विचारत आलेला आहे. यालाच परंपरा म्हणतात. म्हणजे आमचे सासरे वारले त्या दिवशी यांच्या वडिलांनी त्यांच्या आडव्या देहाला काय प्रकृती वगैरे ठीक आहे ना असा प्रश्न विचारला होता म्हणतात. हा आमचा रामागडी, हा म्हणजे अरे प्रत्येक नाटकात हवाच. शिवा आमचा रामा म्हणजे अगदी नाटकातल्या रामासारखा अत्यंत आगाऊ आहे. पण पिढीजात या घरात माझ्याखेरीज प्रत्येक गोष्ट पिढीजात आहे, त्यामुळे माझ्या मनासारखी एक गोष्ट मला करता येत असेल तर शपथ. आता हेच पान, आज रविवार आहे. रविवार, रविवार, रविवार आठवड्यातून एकदा येणारा रविवार म्हणजे काय गोष्ट आहे. आठवडाभर बँकेत मानवती खडा ठेवून मी एका रविवारकडे डोळे लावून बसलेला असतो. मीच काय, आपल्यापैकी बहुतेक सगळेच जण. आता मला एक थोडा पेटी बिटी वाजवायचा शौक आहे. पण काय नाही तुम्हाला सांगतो, नुसता सा लावा सा. हे बघा, हे देखील पिढीजात सर साहेबांच्या वयापासून आहे. तिथे याच माझ काय वैर आहे देव जाणे. हॅलो, हा कोण? टिकमलाल? नाही तर टिकमलाल कोण नाही. अहो नाही तर मी कुठला आणू? रॉंग नंबर, रॉंग नंबर. ही देखील आमच्या टेलिफोनची स्पेशालिटी आहे. विशेषतः मी पेटी वाजवायला बसलेल्या ह्याला अजिबात आवडत नाही. एक याला आवडत नाही आणि आत एक आमच्या कुटुंबाला. तर काय सांगत होतो की आज रविवार, इच्छा काय की चांगला 8-8.5 वाजेपर्यंत आरामात झोपावं. पण छे, सकाळी 6 वाजता असा हा असा. ए रामा, हो आता टेलिफोन बघ ना कोणाचा तो.
हॅलो, कोण? महात्मा गांधी? हो साहेब, हा कोणसा जर आहे ना तर महात्मा गांधी आहेत काय म्हणू विचारतो.
नाही हा, गेले गेले म्हणत.
नाही नाही, थांबा थांबा, आमचे साहेब जरा बोलायच मागते.
कोण म्हणाल?
महात्मा गांधी आहे का म्हणतो?
महात्मा गांधी?
हो महात्मा गांधी.
हॅलो, महात्मा गांधी स्विमिंग पूल. अहो कुठे शे आहो हा? नाही मलाही हवाय जरा जीव द्यायला. रॉन नंबर.
तुम्ही आंघोळला होता ना आंघोळीला?
काय रे आंघोळ 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 चालवल्या? सगळेजण धुवून काढायला निघालेत मला दिवस.
तसा नाही, मी नुसतं आज गेला तर बाय मला सारखी सांगते.
काय
साहेबांना आंघोळला जायला सांग, आंघोळला जायला सांग, आंघोळला जायला सांग. ती फोनोग्राफची प्लेट नाही हरकत. टकले रे नंदला दला 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 दला.
आगाऊ चालेल, अत्यंत आगाऊ. काय करणार, पिढी जात. सांगत काय होतो? काय नाही, इच्छा काय की जरा पेटी वाजवावी. लग्न होण्यापूर्वी काय तयार पेटी वाजवत होतो तुम्ही, आता काय नाही तुम्हाला होतो.
धोबी
धोबी याने आयत्या वेळी येऊन घोटाळा केला नाही तर सगळे धोबी जमा त्यांना वाळीत टाकते. ए रामा.
हॅलो बाय. काय
धोबी आला बघ ना. काय काय
काय तर तुम्हीच बघा.
का
आपण बोलत नाही त्याच्या संगती?
बोलत
नाही.
का बोलत नाही?
ते रोजी माझी नसती पॅन्ट ती पुष्कळ ठेवून आण म्हणला ग, तर मला टाइम नाही म्हणताय.
रामाचं आणि धोब्याचं होईल पिढी जात पौराणिक परंपरा. मजा बाईला जमा सांग.
सांगता
आपका नेहरू शर्ट हमको होता नहीं साहब, बहुत ढीला होता है.
ढीला होता है क्या? मुझे घालून देखला एकदा कैसा होता है. हाँ ये सुधा म्हणजे अब देखो अब नेक्स्ट टाइम को कपड़ा शिवेगा ना, नेक्स्ट टाइम को तो तुम्हारे बाप का शिवेगा. काय बोलणार हो, यांचे वडील सरसाहेबांची धोत्र बडवत होते ना. पिढी जा सगळे. काय रे
पाय म्हणता तुम्ही घेऊन घ्या म्हणून?
का
तर पाय हाताला मेहंदी लावला नाही.
मेहंदी?
हो हो शेण लावल्यासारखी दिसते ती.
चुप रे. हा धोबी महाराज. हा बोल बोल. काय
साहेब देखो ये 10 साडी है, 8 पेटीकोट है, 9 ब्लाउज है.
ओ ब्लाउज ठीक है. हमारा कुछ उसमें
आपका आपका साहब एक बनियन है.
एक बनियन है ना?
जी हाँ.
बहुत हो गया, बहुत हो गया
साहब. ये भी लिखो.
लिखो क्या, ले जाओ तुम सब. नहीं नहीं छोड़ो छोड़ो. ए रामा इकडे इकडे. अरे साक्षरतेच्या वर्गात जातो असं सांगून रोज रात्री तू कुठेतरी जात असतोस ना रे. काय लिहायला शिकला तरी कपडे लिहून दाखव.
कसला चालला त्या साक्षरतेचा मास्तर. त्याच्या येऊ आम्ही अर्जी केली आणि काढून टाकला त्याला डिसमिस.
डिसमिस? हो म्हणजे लिहिता वाजता यायला लागल्या बरोबर पहिला अर्ज साक्षरतेच्या मास्तर विरुद्धच केला. वा वा वा, फार चांगला कल्याण होईल तुमचं. जा बोलो बाबा. सांगो सांगो क्या क्या सांगो.
देखो ये 8 साडी है,
8 साडी
ब्लाउज है.
फिर अरे लिखने को देव नाम को. क्या 8 साडी है, 6 ब्लाउज,
6 ब्लाउज है,
और एक
10 पेटीकोट है साहब.
10 पेटीकोट है. अच्छा एक बनियान है ना?
नहीं नहीं साहब एक धोती है.
आज धोती है क्या? वाह वाह वाह, भारत माता की
जय जय
जय जय. आता सांगायचं कसली पेटी वाजवली तिचे.
झालं
काय ठोकून घ्यायचं ते तुमचं काय. डिस्टर्ब डिस्टर्ब काय नाही नाही अरे मालू
आले.
हा तुला टेलिफोन आलाय बघ.
काय
टेलिफोन आलाय?
टेलिफोन आहे.
कुणाचं आहे? मी मिस्टर सत्यप्रभा गडकरी बोलते. जरा 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 मालतीने पाठवतो का? सॉरी हो तुम्हाला डिस्टर्ब केला. त्यांचा आहे घ्या.
जरा फोन उचला
ना. त्यापेक्षा तुम्ही धुवून आहे ना हात बिवत.
पण मी मेहंदी लावली आहे हाताला.
वा काय वा, मेहंदीवरून आठवला काय? ती मेहंदीची चाल फर्स्ट क्लास होती.
मेहंदीची चाल?
हा, त्या गुजराती सिनेमातली.
पाट्यावर बारीक वाटायची. हा काय म्हणाली? तुझ्या घरी मिक्सर आहे ना? मग प्रश्नच मिटला. हॅलो हॅलो, काय म्हणतेस? काय रेडिओ बंद करू? रेडिओ नाही ग, घरातच चाललंय सगळं मस्त. हॅलो, हा हे बघ रत्ना, नंतर मग कल्हेच्या भांड्यात घालून त्याच्यात थोडं थोडं अर्धा शीर पाणी घालून रवीनं नाहीतर घोटणीनं घुसळ. हो हो, घुसळ म्हणजे मिक्स कर. हा घुसळ म्हणजे मिक्स कर.
घुसळ म्हणजे मिक्स कर. घुसळ म्हणजे मिक्स कर.
हॅलो हॅलो, हा हे बघ रत्ना, हा नंतर त्याच्या तांदळाचा रवा घालायचा आणि मग बेताचं मीठ घालून. हॅलो, हा काय म्हणाली? शेतातलं शेतातलं नाही ग, शेतात मीठ पिकत का कधी? असं काय करतेस बेतात?
शेतातलं मीठ घालणार?
नको हो, असं काय? हॅलो, हे बघ रत्ना, बेताचं, हा बेताचं मीठ घालून कालवायचं आणि मग थलथली. हॅलो हॅलो, थलथली भिजवून उबदार जागेत ठेवायचं. काय ते? हो हो, उद्या पीठ फुगून येईल. हो उद्या पीठ,
बाकीचं सगळं ते उद्या पीठ फुगून बिगून आल्यावर सांगणार.
असं काय करता, जरा बोलू दे ना प्लीज. हॅलो, हा हे बघ रत्ना, नंतर मग पळीला सारखं कर. हा काय ते? हो हो, वाटीत घालून उबडायचं.
अरे वाटी घटीने बऱ्या मे.
हॅलो, नाही नाही ग, काय नाही नाही, काही रविवार आहे ना आज? हो ना, हो मिसेस गर्दे यायचे. हा नाही ग, फक्त 15 मिनिटं वेळ आहे म्हणाल्या त्या. अगं दुपारच्या प्लेननी जाणार आहेत ना पॅरिसला. काय मेल? अगं मेल कुठली जाते पॅरिसला?
हा
हॅलो, काय म्हणालीस? ऐकायला नाही आलं का? तुझ्याही घरी गाणंच चाललंय वाटतं. काय तुझे काय? अच्छा, मिस्टर पोहायला जातात होय दर रविवारी. हा आमच्या घरी ना छे ग, आत्ताशी कुठं 6वा चहा झालाय.
कशाला लोकांना सांगायचं 6वा चहा?
तुम्हाला काय करायचंय जरा बोलू द्या ना. हॅलो, हा तर काय ग? हो ना. अच्छा अच्छा, हो हो, अच्छा अच्छा, बर. हा अच्छा, बाय, ठेवा.
नक्की. अरे हो, ए कोण कोण इकडे कोण येणार आहेत म्हणालीस?
अय्या, मिसेस गर्दे यायच्यात म्हणून किती वेळा सांगितलं तुम्हाला?
कशीच गर्दे?
तुम्हाला माहिती नाही, त्या दिल्लीला असतात नेहमी.
इथे कशाला येते?
बदली झाली त्यांची पॅरिसला.
पॅरिसला? कुणी मिसेस गर्द्यांची पॅरिसला बदलली?
मिस्टर गर्द्यांची एम्बसीत असतात ते.
एम्बसीत असतात ते मिस्टर गर्दे काय? बर, मिसेस गर्दे कोण त्यांच्या?
आता मिसेस गर्दे मिस्टर गर्द्यांच्या कोण असणार?
आई एवढं सॉरी बारको 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 की नाही.
त्यांच्या घरी गेले होते मी. त्याला काय म्हटलं? तुम्ही दर 15 मिनिटं येऊन जा, कॉफी घेऊन जा.
नाही आपल्याला कॉफी पिऊ नको. आता
तुम्हाला तुम्ही कृपा करून हे सगळं आवराणे एकदा आंघोळ करून घ्या.
अरे काय आंघोळ 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 चालवलं गं? आठवड्यातून एकदा जरा पेटीची मेहनत करत बसलो तर.
मेहनत? आता या वयात पेटीची मेहनत करून काय रेडिओ स्टार होणार आहात?
या वयात? हे आधी चूक आहे. गुण महत्वाचा.
तर तर
गुणा पूजा स्थान गुणा पूजा स्थान गुणिष नच युगम नच भया.
इथे काय कीर्तन झालंय गडा?
असं काय करता आवरा ना, आता तासाभरात येतील त्या.
अगं काय ग रोज रोज तुझ्या मैत्रिणी सगळ्या?
आणि तुमचे जमतात ते हो फुकटे? जरा कुणी तुमच्या पेटीला वा म्हटलं की लगेच चहा. भाडेकरू तरी असले मिळाले ते 3-3 महिन्यांची भाडे तुंबवतात. त्यांचं काय जातं तुमच्या पेटीला वा वा म्हणायला? आणि हे पहा, एवढ्या मोठ्या बँकेच्या मॅनेजरला असं पेट्या वाजत बसणं शोभत नाही.
अगं बँक एवढी मोठी असेल पण मी एका फडतूस ब्रँचचा मॅनेजर आहे. चपराशी धरून चौघांचा स्टाफ आहे आमचा, चौघांचा माहिती. आणि काय ग, बँकच्या मॅनेजरने वाजवला पेट्या म्हणून बिघडलं कुठे? आम्ही काय नेहमी पैशाच्याच पेट्या वाजवायचे.
मग वाजवा पेट्या, आम्ही मरतो तिथे.
मालू तुझी ती सळपाकीन पळाली ना, ती काय आमची पेटी ऐकून नाही पळाली. तुम्हाला म्हणजे नोकर चाकर वाजवताच येत नाही. दिवस त्यांची भाडा करत बसायचं, हळ्या घेतल्या नोकर
विकत. आम्हाला काय मिसेस हँडल करायसारखं जमत नाही. दिवसभर घर नोकरांच्या वर टाकायचं आणि स्वतः बॅडमिंटन कोर्टावर नाचायचं. तुम्हाला की नाही तसली बायको मिळायला पाहिजे.
जाऊ दे, जाऊ दे. बरं रामाने ना पळाला? रामा
रामाना तो आज नाचतोय की तुमच्या पेटीच्या तालावर?
चला ना, त्याला तरी आमच्या कलेचं कौतुक आहे.
बोलायला काय जात? इथं अडलं तर मदतीला यायचं नाही कुणी.
काय मदत पाहिजे तुला सांग बघू.
तुम्ही कृपा करून आंघोळ करून घ्या.
आता मी आंघोळ केल्यामुळे तुला कशी काय मदत होणार आहे मला सांग.
मग वाजवा पेट्या.
मास्टर
काय
ऐकायचं नाही?
आपली गंमत ओ घरोघरी हसते का? होय ना. आता वहिनी साहेब इच्छुक आहे
बरं,
त्यामुळे बोल जरा मुलायम. नाही तर आमच्याकडे हॅलो. हा कोण आहे तुम्हाला? थांबा बाबूसाहेब, त्या तांबूळ वाडकरना बोलवा. बोलताय
तांबूळ वाडकरना बोलवा म्हणताय?
हा
हा बोलावतो. हा बोलावतो म्हणून बोल.
हॅलो बोलावतो. हा
बोला. मास्टर अहो आमच्याकडे म्हणजे 50 भाडेकरू आहेत. 50 भाडेकरू प्रत्येकाचे निरोप पोचत बसलो ना तर दिवसभर तेच काम करत बसावं लागेल. ते का जरा तुम्ही काय बघताय? ठेका जरा नीट. मास्टर ते काय सर, हे बघा तुमचं लक्ष नाही आहे. असं करा, त्यानं म्हणा तांबूळ वाडकरच्या कुल्ला कुलूप आहे म्हटलं.
खोट कसं सांगायचं? हॅलो तांबूळ वाडकर ना कुलूप? हा
सर तांबूळ वाडकरला कसं कुलूप लावताय?
त्यांच्या खोलीला. सॉरी हा सॉरी.
मास्टर अ स्वतःला तबलजी म्हणतो, तबलजी एवढे एक साधी थाप नाही मारताय तुम्हाला. बघा
आंघोळी करून घेऊ. आंघोळी आंघोळी
तू आधी 2 कप चहा घेऊन ये.
नाही तर थंडे होऊन नाही जाईल.
अरे आज मी थंड पाण्याने आंघोळ करणार आहे.
मंगाजी थंडे काढला तो बघ तापवायला सांगितलं मी, आता तुम्हाला थंडे पाण्याने करणार म्हणून.
तापवून थंड केलेल्या पाण्याने आंघोळ करणार आहे. जा गंतू म्हणतात ना.
आम्ही बाजारात जाऊन भाजी आणायची, स्वयंपाक करायचा.
सगळं मी करते, फक्त वेळेवर आंघोळ करून घ्या म्हटलं तेवढं सुद्धा होत नाही.
तू बाजारात जा, इथे आंघोळ बिंघोळ सगळे झालेले असेल. सगळं
रामा कुठे गेला?
कसं
लावा
रामा?
माझी छत्री कुठे आहे?
तुझी छत्री मी आण.
मास्टर
काय
आता पाहुणे यायचेत आमच्याकडे?
हो का, वा.
नाही म्हणजे बायका मंडळी यायचे.
हो का, वा.
नाही
म्हणजे काय गणबिण्याची आवड पाहुणे मंडळी?
मी काय
छत्री,
त्या छत्री मी जाऊ
नये. ही पर्स घेऊन जा
ना. ही पर्स घेतली ना मी.
अगं पण ही जराशी मॅचिंग आहे ना.
अहो आता वाण्याच्या दुकानात जायचंय मला, तिथं मॅचिंग पर्स कुणाला दाखवू मी? काय
चुकलं?
बालूच्या लग्न सोन्याच्या वाला. बालूच्या लग्न
कुठे गेला तसरे मध्येच?
खाली जाऊन ड्रेस नाही आणलं माझा लहान ड्रेस. सून
ड्रेस
हे धोब्यान टायली नाही केली.
ऐका
ऐकतोय.
असं काय उद्या आमचं नाटक आहे ना पडदे?
काय
स्पर्धे?
तर सरकारी पडदा नाही.
सरकारी स्पर्धेत तुझं नाटक आहे?
हो. मास्तरच आहे तबल्याला. संगीत आहे. संगीत?
संगीत
चोंडू पावशेकर आपला
आपला
अर्गन.
अर्गन काय?
सत्यवान सावित्री नाटक आहे.
सत्यवान सावित्री?
हो.
मग तू कोण त्याच्यात? यम का रेडा?
काय आपण आपला निसर्ग तेच नाही निंजर. म्हणून तरी पॅन्ट ती भुसकोरांनी ना कडक इस्तारी करून. बरं साहेब, आमचा मोरला नाटक आहे ना, तर मोरला नाटक सोसल आहे.
सोसल?
हो.
कुणाला सोसल?
ता सोसल नाही, घरच्याच कपड्यात गरियाचा ता सोसल.
रामा, हे रामा, घरातले कपडे धुवून वाळत घालायचे तसेच पडले. ते घाल एकदा वळत आणि मग जा नाटक करायला. आणि ही चटणी वाटून ठेव.
ठेवता कपडे वाळत असतात, चटणी वाटून ठेवतात.
सगळी कामं बेली आम्हीच करायची. स्वयंपाक आम्हीच करायचा, बाजारात आम्हीच जायचं, सगळं आम्ही करायचं.
मास्टर ही आता बाजारात गेली आहे. म्हणजे अर्धा एक तास. शाबास. आणि चालतंय ना?
Thank you.
कधीतरी आलो साहेब म्हणत आहे आलो बाय
Ha ha ha! कर्नाटकी ढंग है, करण करण प्रिया राग है, चांगला दाखव जरा
सारख काय पोर होत नाहीत
काम
नाही म्हणजे मामी तो प्रश्न भाषे पलीकडचा आहे. नाही म्हणजे मी कडवेकराला काय सांगत होतो की समजा तुम्ही बस स्टॉपवर गायला सुरुवात केली आणि ताने बरोबर वेळ काय सांगून येते मास्तर ठेका धरा.
बाजी कुठे आहे
बाजी? बाजी बाजी
आणि राकेल
हे रॉकेट आपल्या रॉकेटच्या दुकानाला सुट्टी. हो संप संप आहे संप आहे संप आहे. विचारलं तर विचार की कामात मामाला विचारतीस.
बाजारात असं काहीतरी म्हणत होते हा राखेचा संप काय. मी आपला राखेचा पंप
असून
या नका आपलं सोय असत तेवढाच ऐकतात बघा.
म्हणजे
पूर्वी एकदा घरातला चहाच पावडर संपलं होत.
काय झालं?
चहाच पावडर.
चहाची पावडर
काली जाऊन वाणीकडून चहा घेऊन या म्हटलं तर समोरच इराणीकडे जाऊन एकटाच चहा घेऊन आलं की हो. आणि ते चढलं इराणीच चहा घेऊते कोंबड्याच अंड्याच कांद्याच हात लागलेलं.
मम्मी मी तुमच्याकडे आधी कांदा लसूण बिसून काही नाही का?
मी काय ते जोशींबाई सारखं धर्म सोडलाय काय तर कांदा खायला.
म्हणजे कोण जोशींबाई?
देवते गिड्ड.
हा गिड्ड
ते जोशींबाई चोरून अंडी घालत. खोट म्हणत काय तर ते जोशींबाई नवऱ्याला पोरांना सगळ्यांना खायला अंडी घालत. आमचं माहेर आमचं माहेर म्हणजे उपिन बडगेंचं वीर पाक्षशास्त्री घराणं की हो सवळा गिवळा काय कडक म्हणत. मजाची मजाची म्हातारपणात पाणी सुद्धा दुमून घेणार बघा. इतकी वर्ष मुंबईत काढलं पण शास्त्र कधी काचेचा कप्प घालून घेतलं म्हणता काय. शूद्र काय तर आम्ही कांदा खायला. माझं वडील म्हणजे चंद्रकेश्वरच पुजारी की होते कांदा लसूण घिसूण छे छे. आता काय घसा फोडायचं ते फोडून या म्हटलं लवकर घरी.